खंड चौथा प्रकरण पंधरावे प्लेग एक। या लोकेशनची मालकी म्युनिसिपालिटीने घेतली तरी हिंदी रहिवाशांना तेथून लगेच घालवून दिले नव्हते। त्यांना दुसरी सोयीची जागा देण्याचा प्रश्न होताच। ती जागा म्युनिसिपालिटीने निश्चित केली नव्हती, त्यामुळे हिंदी लोक त्याच गलिच्छ लोकेशनमध्ये राहिले। फेरफार दोन झाले, हिंदी लोक मालक होत ते म्युनिसिपालिटीचे भाडेकरी बनले हा एक, आणि दुर्गंधी वाढली हा दुसरा। अगोदर हिंदी मालक होते तेव्हा मनलज्जेस्तव नाही तर जनलज्जेस्तव तरी ते थोडीशी स्वच्छता ठेवीत। आता म्युनिसिपालिटीला विचारणारा कोणीच नाही। घरातून भाडेकरी वाढले आणि त्याबरोबर दुर्गंधी व अव्यवस्थाही वाढली। अशा तऱ्हेने सर्व चालले होते। हिंदी लोकांच्या मनाला स्वस्थता नव्हती। इतक्यात एकाएकी काळा प्लेग सुरू झाला। हा प्लेग प्राणांतिक होता, तो फुफ्फुसांचा प्लेग होता। गाठीच्या प्लेगापेक्षा हा प्लेग अधिक भयंकर समजत। सुदैवाने प्लेगचे कारण लोकेशन नव्हते, त्याचे कारण जोहानिसबर्गच्या आसपास अनेक सोन्याच्या खाणी आहेत, त्यापैकी एक होती। तेथे मुख्यत्वे हपशी लोक काम करीत असत। तेथील स्वच्छतेची जबाबदारी त्यांच्या गोऱ्या मालकांच्या शिरावरच होती। या खाणीच्या संबंधाने कित्येक हिंदी लोकही काम करीत होते। त्यांच्यापैकी 23 जणांना एकाएकी संसर्ग बाधला आणि ते एके दिवशी संध्याकाळी भयंकर प्लेगने पछाडलेले लोकेशनमध्ये स्वतःच्या राहत्या घरी आले। त्याचवेळी भाई मदनजीत इंडियन ओपिनियनला ग्राहक मिळविण्यासाठी आणि वर्गणी वसूल करण्यासाठी तेथे आले होते। ते लोकेशनमध्ये फिरत असत। त्यांच्यामध्ये निर्भयतेचा गुण वाखाणण्याजोगा होता। या दुखणायतांना पाहून त्यांच्या हृदयाला चरका बसला। त्यांनी शिस्पेन्सिलीने लिहून मला एक चिटोरे पाठविले। त्याचा भावार्थ असा होता, येथे एकाएकी काळा प्लेग उद्भवला आहे, तुम्ही लगेच येऊन काहीतरी केले पाहिजे, नाहीतर परिणाम भयंकर होईल, असाल तसे या। मदनजीतांनी एक रिकामे घर पडले होते, त्याचे कुलूप निर्धास्तपणे तोडून त्याचा कब्जा घेतला व त्यात या रोग्यांना ठेवले। मी सायकलवर बसून लोकेशनमध्ये जाऊन पोचलो। तेथून टाउन क्लार्कला हकीकत लिहून पाठविली आणि आम्ही कशा परिस्थितीत घराचा कब्जा घेतला ते कळविले। डॉक्टर विल्यम गॉडफ्रे जोहानिसबर्गमध्ये डॉक्टरी करीत असत। त्यांना खबर मिळताच ते धावून आले आणि रोग्यांचे डॉक्टर व नर्स दोन्ही झाले, पण आम्हा तिघांना 23 रोगी सांभाळणे अशक्य होते। दानत शुद्ध असली म्हणजे संकट निवारणासाठी सेवक आणि साधने कोठून तरी चालून येतात असा माझा अनुभवसिद्ध विश्वास आहे। माझ्या ऑफिसात कल्याणदास, माणेकलाल आणि आणखी दोन हिंदी होते। शेवटल्या दोघांची नावे आता मला आठवत नाही। कल्याणदासांना त्यांच्या बापानेच माझ्या हवाली केले होते। त्यांच्यासारखे परोपकारी आणि हुकूम झेलायचा तेवढा माहीत असे सेवक मला तेथे थोडेच भेटले असतील। सुदैवाने कल्याणदास त्यावेळी अविवाहित होते, त्यामुळे त्यांना वाटेल ते जोखमीचे काम द्यायला मी मागे पुढे पाहत नसे। दुसरे माणेकलाल हे मला जोहानिसबर्गमध्ये लाभले होते, तेही अविवाहित होते अशी माझी कल्पना आहे। चारी कारकून म्हणा, सोबती म्हणा किंवा पुत्र म्हणा, त्यांना लुटण्याचा मी निश्चय केला। कल्याणदासांना विचारायचे ते काय, इतरांना विचारण्याचीच फुरसत ते तयार झाले। तुमची गत तीच आमची असा त्यांचा थोडक्यातच पण गोड जबाब होता। मिस्टर रिचचा परिवार मोठा होता, ते स्वतः उडी घ्यायला तयार होते, पण मीच त्यांना आवरले। मी त्यांना या जोखमीत अडकवायला मुळीच तयार नव्हतो, मला हिंमतच होईना, पण त्यांनी बाहेरचे सर्व काम सांभाळले। शुश्रूषेची ती रात्र भयानक होती। मी पुष्कळ रोग्यांची शुश्रूषा केली होती, पण प्लेगच्या रोग्यांची शुश्रूषा करण्याचा प्रसंग मला कधी आला नव्हता। डॉक्टर गॉडफ्रेची हिंमत पाहून आमचीही भीती पळाली होती। रोग्यांची विशेषशी सेवा करता येण्यासारखी नव्हती। त्यांना औषध पाजणे, धीर देणे, पाणी वगैरे देणे आणि त्यांचा मळ काढणे या उपर विशेष काही करण्यासारखे नव्हते। त्या चार तरुणांची निर्भयता आणि त्यांनी शरीराची पर्वा न करता चालविलेली मेहनत पाहून माझा हर्ष गगनात मावेना। डॉक्टर गॉडफ्रेची हिंमत समजता येण्यासारखी होती। तीच गोष्ट मदनजीतची, पण या तरुणांना काय म्हणावे। रात्र कशी बशी गेली। मला स्मरते त्याप्रमाणे त्या रात्री तरी कोणी रोगी गमावला नाही. पण हा प्रसंग जितका करुणाजनक आहे तितकाच तो हृद्य आणि माझ्या दृष्टीने धार्मिकही आहे. म्हणून त्याला आणखी दोन प्रकरणे तरी द्यावी लागणार.